आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू. सकाळी 11 वाजेपर्यंत 26.72% मतदान. 12.5% सीमाशुल्क भरून आणलेलं खाद्यतेल ग्राहकांना वाढीव दरानं न विकण्याचं केंद्र सरकारचं विक्रेता संघटनांना आवाहन. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन नवी दिल्लीत एनपीएस वात्सल्य योजनेचा प्रारंभ करणार. आणि महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाची गणेश विसर्जनाने सांगता. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान आज सकाळी 7 वाजल्यापासून शांततेत सुरू झालं. सकाळी 11 वाजेपर्यंत 26.72% मतदान झाल्याचं वृत्त आहे. अनंतनाग, पुलवामा, कुलगाम, शोपियां, दोडा, किश्तवाड आणि रामबन या 7 जिल्ह्यांमधल्या मिळून 24 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. 90 अपक्षांसह एकूण 219 उमेदवार या टप्प्यात नशीब आजमावत आहेत. ऑगस्ट 2019 कलम 370 रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश घोषित झाला आणि त्यानंतर प्रथमच तिथं विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरता सर्वत्र सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्याही तैनात आहेत. या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी 23,27,580 मतदार पात्र आहेत. जम्मू काश्मीरमधून स्थलांतरित झालेल्या सुमारे 35,000 काश्मीरी पंडितांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरता जम्मूमध्ये 19 तर दिल्लीत 4 विशेष मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाची वेळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात काल उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 34 उमेदवारांनी माघार घेतली असून 40 मतदारसंघांमध्ये मिळून 4,015 उमेदवार रिंगणात उरले आहेत. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान येत्या 1 ऑक्टोबरला आहे. जम्मू काश्मीरमधल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीच्या उत्सवात सामील व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. विशेषतः तरुण मतदारांनी मतदान करावं असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. केवळ मजबूत सरकारच दहशतमुक्त जम्मू काश्मीर देऊ शकतं तसंच नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण आणि गतिमान विकास घडवू शकतं असं शाह यांनी म्हटलं आहे. 12.5% सीमाशुल्क भरून देशात आणलेलं खाद्यतेल ग्राहकांना किरकोळीत वाढीव दरानं विकू नये असं केंद्र सरकारनं खाद्यतेल विक्रेता संघटनांना सांगितलं आहे. हा साठा पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत किरकोळ खाद्यतेलाचे भाव वाढवू नयेत असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. खाद्यतेलाच्या दर निश्चितीबाबत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं एका बैठकीत ही चर्चा झाली. देशांतर्गत तेलबिया उत्पादकांना चांगला भाव मिळावा यादृष्टीनं केंद्र सरकारनं विविध खाद्यतेलांच्या आयातीवरचं सीमाशुल्क वाढवून 20% वाढवण्याचा निर्णय अलिकडेच घेतला. गेल्या शनिवारपासून म्हणजे 14 सप्टेंबरपासून हा निर्णय लागू झाला आहे. त्यामुळे प्रक्रिया न केलेल्या खाद्यतेलावर 27.5% तर रिफाईंड पाम, सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या आयातीवर 12.5%ऐवजी 32.5% सीमाशुल्क लागू झालं आहे. मात्र जुन्या दरानं आयात केलेल्या तेलाचे दर किरकोळ विक्रीसाठी वाढवू नये असं सरकारनं सांगितलं. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सध्या जुन्या दरानं शुल्क भरून आयात केलेल्या खाद्यतेलाचा सुमारे 30 लाख टन साठा उपलब्ध असून तो पुढचे 45 ते 50 दिवस पुरेल याची सरकारला जाणीव असल्याचं अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या पत्रकात म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज नवी दिल्लीत एनपीएस वात्सल्य योजनेचा प्रारंभ करणार आहेत. या योजनेसाठीचा ऑनलाईन मंच आणि पुस्तिकेचं लोकार्पणही त्या करतील. तसंच या योजनेच्या अल्पवयीन लाभार्थ्यांना कायमस्वरूपी निवृत्ती खाते क्रमांक कार्डाचं वाटपही करतील. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या वतीनं मुंबईतल्या अस्मिता सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक संस्थेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात विद्यार्थ्यांना प्राणकार्डाचं वितरण केलं जाईल. एनपीएस वात्सल्य योजनेद्वारे पालकांना आपल्या मुलांच्या भविष्यासाठी निवृत्ती वेतन खात्यात गुंतवणूक करता येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनी सुरू केलेल्या एक पेड मा के नाम या अभियानाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आजपर्यंत सुमारे 7,500 झाडं लावली आहेत. देशभरातल्या शहरी आणि ग्रामीण मिळून विविध कार्यालयात हे अभियान राबवण्यात आलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून अभियानात योगदान द्यायला सुरुवात केली. कालपासून सुरु झालेल्या स्वच्छता ही सेवा अभियानातही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कार्यालयांमध्ये वृक्ष लागवडीचं काम हाती घेतलं आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त स्वच्छता ही सेवा 2024 ही मोहीम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात देशभरात राबवली जात आहे. याअंतर्गत भारतीय रेल्वे विभागानंही आज नवी दिल्ली इथल्या रेल भवनमध्ये या मोहिमेची सुरुवात केली. रेल्वे मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष सतीश कुमार यांनी या कार्यक्रमात रेल्वे कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून राजस्थान, मध्य प्रदेश आणि झारखंडच्या दौऱ्यावर जात आहेत. जयपूरमधल्या मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातल्या पदवीदान समारंभात त्या आज प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांसाठीच्या नव्या वसतीगृहाचंही त्या उद्घाटन करणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी भारत आणि रोमानिया यांच्या संयुक्त टपाल तिकीटाचं अनावरण काल नवी दिल्ली इथं केलं. यावेळी रोमानियाच्या भारतातल्या राजदूत डॅनियला मारियाना सेजनोव उपस्थित होत्या. हे टपाल तिकीट भारत आणि रोमानिया यांच्यातल्या दृढ संबंधांचं प्रतीक आहे असं जयशंकर यावेळी म्हणाले. दोन्ही देशातल्या 75 वर्षांच्या राजनैतिक संबंधांचा गौरव करण्यासाठी हे टपाल तिकीट योग्य माध्यम असल्याचंही त्यांनी सांगितलं. पर्यावरण रक्षक, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाबद्दल जागतिक कृषी मंचाच्या वतीनं आज त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही 20 देशांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मानित केलं जाणार आहे. गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाची काल गणेश विसर्जनानं सांगता झाली. महाराष्ट्रात सर्वत्र ढोलताशांच्या गजरात, लेझिमच्या तालात गुलालाची उधळण करत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी साथ घालत भाविकांनी लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला. 10 दिवसांच्या घरगुती गणेश मूर्तींचंही विसर्जन काल करण्यात आलं. मुंबईत मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन आज सकाळपर्यंत सुरु होतं. पुण्यात विसर्जन अजूनही सुरु आहे. राज्यात गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथं आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी काल मदतीची घोषणा केली. विजयवाडा इथल्या सर्व 32 प्रभागांमध्ये नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत दिली जाईल, तसंच पूरबाधित घरांची दुरुस्तीही केली जाईल असं मुख्यमंत्री नायडू यावेळी म्हणाले. पूरग्रस्त भागात तळमजल्यावर राहणाऱ्या कुटुंबांना प्रतिकुटुंब 25,000 रुपये, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबांना 10,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. उत्तर प्रदेशात सततचा मुसळधार पाऊस आणि धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे आलेल्या पुराचा फटका 24 जिल्ह्यातल्या 5 लाख लोकांना बसला आहे. राज्यातल्या जवळपास सर्व नद्यांना पूर आला असून गंगा आणि घाघरा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. आज हरियाणा, चंदीगड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अंदमान निकोबार बेटांच्या काही भागांमध्येही मुसळधार पाऊस होईल. आज संध्याकाळपर्यंत मध्य प्रदेशचा उत्तर भाग आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात ताशी 60 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरु. सकाळी 11 वाजेपर्यंत 26.72% मतदान. 12.5% सीमाशुल्क भरून आणलेलं खाद्यतेल ग्राहकांना वाढीव दरानं न विकण्याचं केंद्र सरकारचं विक्रेता संघटनांना आवाहन. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन नवी दिल्लीत एनपीएस वात्सल्य योजनेचा प्रारंभ करणार. आणि महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाची गणेश विसर्जनानं सांगता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.